धनंजय जोशी लिखित सहज या पुस्तकातील एक लेख. लेखाचं शीर्षक आहे काय समजलं. बरं का मंडळी, एक गमतीदार झेन कथा आहे. हो सान म्हणून एक झेन गुरु होऊन गेले. ते तीन प्रकारच्या शिष्यांबद्दल बोलत असत. ते म्हणाले, शिष्य जर आंधळा असेल तर मी उचललेली झेन काठी त्याला दिसणार नाही. शिष्य जर बहिरा असेल तर मी सांगतो ती शिकवण त्याला ऐकू येणार नाही. आणि शिष्य जर मुका असेल तर तो इतरांना काही सांगू शकणार नाही. आता प्रश्न असा की ते लोकांना कसं शिकवतील? म्हणजे ते आंधळेपण, बहिरेपण आणि मुकेपण यांच्या पलीकडे कसे जाऊ शकतील? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमची साधना. ही गोष्ट एका साधकानं ऐकली आणि तो आपले गुरु ऊरमून यांच्याकडे गेला. त्यांना म्हणाला, मास्टर, मला हो सान यांनी दिलेली ही शिकवण समजली नाही, प्लीज एक्सप्लेन. ऊरमून म्हणाले, नमस्कार कर. तो नमस्कार करायला गेला तेव्हा ऊरमूननं त्याच्यावर झेन काठी उगारली. ती पाहताच तो घाबरून मागे आला. ऊरमून म्हणाले, तू आंधळा तर नाहीस? नंतर ऊरमून म्हणाले, जवळ ये. ते ऐकून तो जवळ आला. त्यावर ते म्हणाले, बहिराई नाहीस? शेवटी ऊरमून म्हणाले, डू यू अंडरस्टँड? तो म्हणाला, नाही, मला नाही समजलं. ऊरमून म्हणाले, मुका तर अजिबातच नाहीस. आणि साधकाला ज्ञानसाक्षात्कार झाला. त्याला काय समजलं असेल, काय उमगलं असेल, हे प्रश्न आपण स्वतःला विचारावेत. त्या संवादामध्ये तो आंधळेपण, बहिरेपण आणि मुकेपण याच्या पलीकडे गेला. सान सानिम आम्हाला सांगायचे, इन हिअरिंग देअर इज ओनली हिअरिंग. मी ऐकतो असं म्हटलं की त्यात मी उभा राहिला. नुसतं ऐकणं जर असेल तर मी विरघळला. तसंच बहिरेपण आणि मुकेपण, त्यांच्या पलीकडे जाणं म्हणजे मी पण विरघळणं. किती सोपं आणि सुंदर सत्य आहे हे. ध्यान शिबिराच्या मुलाखतीमध्ये सानसानिम विचारायचे, कुठून आलास? आम्ही म्हणायचो, ध्यान मंदिरामधून. ते म्हणायचे, युअर बॉडी, तुझं शरीर, तुझा देह आला तिथून. व्हॉट अबाउट युअर सेल्फ? तुझा खरा देह कुठून आला? आम्ही म्हणायचो, नाही समजलं, डोंट नो. ते हसून म्हणायचे, वंडरफुल, कीप दॅट डोंट नो माइंड. तू ध्यानमंदिरातून आलास आणि ध्यानमंदिरात परत जाणार. कुठली जागा दुसरी आहे का? तुझं मन हेच तुझं ध्यानमंदिर. ते ऐकून बघा डोळे भरून यायचे. सध्या इतकंच.